अब देखो पुरानी बात है, लोग यही मानते हैं कि सिर्फ लड़कियों को खाना बनाना आना चाहिए, लड़कों को उतना नहीं आए तो भी कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन आई डोंट बिलीव दिस। और मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ में मेधा गोखले जी आज स्टूडियो में है और उनके अमेजिंग हस्बैंड राजीव गोखले जी भी। और मेधा जी कुकिंग क्लासेस लेती है सिर्फ जेंट्स के लिए और वो सिर्फ उन्हें सिखाती है, तो इसके पीछे मिस्ट्री क्या है ये जानने के लिए मैंने आज उन्हें बुला लिया। मेघा जी, राजीव जी, आपका स्वागत है। तो ये मतलब इसके पीछे कारण क्या है?
हर एक को खाना आना चाहिए, वो अभी जिंदगी की नीड भी है, यानी कि गरज
जरूरत
है। जरूरत है ये, इसलिए ये मैंने अभी 13 इयर्स हो गए कंप्लीट, मैंने 2006 में जापान से आने के बाद ये मेरे मन में आया और मैंने तुरंत इसके ऊपर काम शुरू कर दिया और ये मैं कर रही हूँ बिकॉज ऑफ मिस्टर राजीव गोखले। आई एम हियर। माझ्या लग्नानंतरच राजीव जींच्या मुळे ही अपॉर्च्युनिटी आली की जे जे माझ्या मनामध्ये येतं, जे जे युनिक गोष्टी करण्याकडेच आयुष्यभर कल आहे, त्यातली ही एक युनिक गोष्ट आहे आणि त्यांनी इतकी पटकन ती उचलून धरली आणि त्यामुळे हे खूप सक्सेस मिळत गेलं आणि माझ्या पहिल्या बॅचला मला आठवतंय 18 जण होते।
हे तुम्ही सुरू करण्याच्या आधी राजीव सर खूप करायचे का?
नाही
तो सर मतलब आप पे बिल पहला फटा।
बिल्कुल।
तो फिर आपके पास जब ये सजेशन लेके वो आई कि चलो मैं आपको सिखाती हूँ तो तुम्हारा कैसा वाटला?
नहीं, आई वॉज हैप्पी, नो डाउट आई वॉज हैप्पी।
अच्छा,
कारण जेवायला तर लागतं ना आणि इन द मीन मध्यंतरीच्या काळामध्ये शी हॅड बीन टू मुंबई
राईट
फॉर लॉंग टाइम, मोर दॅन 6 इयर्स। तर मग त्यावेळेला हा प्रश्न येणारच होता ना की जेवायचं काय आणि कधी, मग ते मी शिकून घेतलं तिच्याकडनं बोलणं आणि मग त्यामुळे त्यावेळेला मग आमच्या मुली छोट्या होत्या, शाळेत जात होत्या त्यावेळेला, तर मग आल्यावर तो पुन्हा तो मेस सगळा इकडे ना आणा तिकडनं आणा आणि मग ते आपल्या मनासारखं असेल का नाही सांगता येत नाही आणि किती वाचतील ते सांगता येत नाही, म्हणून मग मी ते व्यवस्थित शिकलं तिच्याकडनं आणि मग आम्ही ती गई घरी करून व्यवस्थित छान खायचो।
उनकी खिचडी पता है आपको? खिचडी बहुत बढ़िया, मैं उसको शेफ खिचड़ी बोलती
हूँ।
जब मन में आता है खिचड़ी खाने का मन होता है तब मैं बोलती नहीं आज शेफ खिचड़ी चाहिए, तो हमारे घर में जो भी आता है उसको शेफ खिचड़ी खिलाते हैं हम लोग। और हमारे मराठी में गोडाचा शिरा म्हणतात तो पण अप्रतिम करतो तो,
तोंडात पाणी येतंय
खीर खीर,
घरात येऊन इंटरव्ह्यू घ्यायला हवा तसं वाटतंय।
ओके ओके, मी लक्षात ठेवते। त्याच्यानंतर शेव्यांची खीर अप्रतिम, मी करतच नाही,
माझी फेवरेट गोष्ट आहे, माय फेवरेट डिश एट होम। तर मग नक्की आता हे एक तर ठरलं,
100%
एक ठरलंय। तो भाई इनके साथ में क्या खाना, इनके घर में जाके क्या खाना, क्या सीखना, इसकी प्लानिंग मैं कर लेता हूँ। बड़ा मजा आ रहा है यहाँ पर बिकॉज मेरे साथ यहाँ पर स्टूडियो में दो बहुत ही अमेजिंग इंडिविजुअल्स हैं, मेधा गोखले जी और उनके हस्बैंड राजीव गोखले जी। मेधा जी पिछले 13 सालों से पुणे के सारे लड़कों को, जेंट्स को खाना बनाना सिखा रहे हैं, एंड ओनली द मेन, एंड आई थिंक दैट्स वेरी वेरी इंटरेस्टिंग। तो मेधा जी, अभी जो सारे लड़के सुन रहे हैं जिन्हें शायद किचन में जाने में डर लगता है, घाबरत असतात कदाचित, त्यांना सर्वात पहिले टू बिकम कम्फर्टेबल काय बनवायला पाहिजे, व्हॉट इज द फर्स्ट थिंग दे शुड ट्राय, हे सांगा ना। मे बी ऑमलेट, मॅगी, व्हॉट शुड दे डू?
नाही, मी मॅगी आणि ऑमलेट अजिबात म्हणणार नाही, कारण जेंट्स लोक माझ्या मिस्टरना मॅगी खूप छान करता येते। अरे
मग काय म्हणजे, व्हॉट शुड बी द फर्स्ट स्टेप?
तर त्यांनी पहिलं ना घरात छानपैकी दूध कसं तापायचं हे शिकावं। तुम्ही दूध तापवताना वरपर्यंत आलं तर ते उतू जातं आणि मग तो जो काही राडा होतो तो आवरणं फार कष्टाचं नको असणारी गोष्ट आहे। तर तिथून दूध, चहा, कुकर लावायला शिकायला पाहिजे, त्याच्यानंतर भाजी करता आली पाहिजे, कोशिंबीर करता आली पाहिजे, या बेसिक गोष्टी जरी आल्या हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट सकाळचा तो आला पाहिजे। ब्रेकफास्ट हा साधा सोधा सोपा आलाच पाहिजे, स्वयंपाकाच्याही आधी मी म्हणते की ब्रेकफास्ट आला पाहिजे।
करेक्ट। तो भाई जो सारे पुणे के लड़के हैं, दूध उबालना शुरू करो सबसे पहले, उसके बाद में ब्रेकफास्ट पे ध्यान दो, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट एडवाइस। पण मेधा जी, आता सगळे जे आहेत पुण्यामध्ये त्यांना तुम्ही कुकिंग विषयी काय एडवाइस द्याल फॉर ऑल द मेन अँड ऑल द वुमेन?
मी पहिला म्हणेन की हा जाणीवा पहिले निर्माण करा सिरियसली की स्वयंपाकघर आहे आता फक्त स्त्रीचं नाहीये तर आमचं आहे। आमचं हे कोणाला वाटतं माहितीये का? ज्यांना शेफ व्हायचं असतं, हॉटेल मॅनेजमेंट करायचे असते, त्या लोकांना स्वयंपाकघर अगदी लहानपणीपासून त्यांना आपलं वाटतं। पण प्रत्येक पुरुषाला, कुठल्याही एज ग्रुपला स्वयंपाकघर आपलं वाटलं पाहिजे, कारण बाकीच्या घरातल्या सगळ्या रूम्स या आपल्या वाटतात। माझी बेडरूम आहे, माझ्या बेडरूममध्ये माझी स्पेस पाहिजे, मग ही स्वयंपाकघरात पण तुमची स्पेस निर्माण करा। स्पेस म्हणजे एकट्याचं व्यक्तिमत्व नाही, तर सगळ्या फॅमिलीमध्ये तुम्ही जर म्हणलात की नाही स्वयंपाकघर आमचं, पहिलं स्वयंपाकघर आमचं आहे, तर तिथून एक खूप छान फॅमिली बॉन्डिंग्स तयार होतील। कारण मला असं वाटतं की तुमचं पोट शांत असेल तर मन शांत असतं.
व्हॉट अ ब्युटिफुल थॉट. एंड आय थिंक ऑन दॅट नोट हमारी आज की बात यहीं पर खत्म होने वाली है. पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ऑन 8975935935 या फिर मेधा गोखले जी की जो वेबसाइट है वहां पर भी जा सकते हो, medhagokhale.com. सिंपल इज दैट. सो गो चेक इट आउट. एंड ऑफकोर्स अभी अगर मुझसे कोई बात करनी है तो मेरे इंस्टाग्राम पर भी आ जाओ. मैं इनकी जो बातें हुई हैं उसका एक वीडियो भी पोस्ट करने वाला हूं. मेरा आईडी है अजय राजत. दैट्स AJAYRAAJIT. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बज जाते रहो.